एका मोठ्या राज्याच्या राजधानीत भली मोठी बाजारपेठ होती. या सदैव गजबजलेल्या बाजारपेठेत मध्यभागी एक मोठं दुकान होत. या दुकानाचा मालक होता धनाजी. तो मोठा देवभक्त होता. बाजारपेठेच्या बाजूला असलेल्या गणपतीच्या देवळात तो प्रत्येक मंगळवारी दर्शनाला जायचा आणि न चुकता हार, फुलं, नारळ, पेढे वगैरे नैवेद्य देवाला अर्पण करायचा. महिन्यातून एखाद्या दिवशी देवळातल्या पुजाऱ्यांना यथेच्छ जेवण देऊन त्यांचे आशीर्वादही घ्यायचा आणि अशा तऱ्हेने केलेल्या लबाडीचं परिमार्जन करायचं. असे दिवसामागून दिवस चालले होते. एकदा दुसऱ्या नगरातून गुणाजी नावाचा एक व्यापारी त्याच बाजारपेठेत धंद्यासाठी म्हणून आला. त्याने धनाजीच्या दुकाना शेजारीच आपलं दुकान थाटलं. दोघांचा व्यापार वेगवेगळ्या प्रकारचा असल्यामुळे त्यांच्यात तेढ निर्माण होण्याची काही शक्यताच नव्हती. उलट एकमेकांच्या लाघवी बोलण्यामुळे धनाजी आणि गुणाजी एकमेकांचे मित्र बनले. गुणाजी देखील व्यापारीच होता, त्यामुळे थोडीफार लांडी लबाडी करावी लागतच असे. पण गुणाजी कधीही देवळात जात नसे. दान धर्म करणं तर दूरच राहिलं. गुणाजीचं हे वागणं पाहून धनाजीला आश्चर्य वाटायचं आणि दुःख सुद्धा. एका मंगळवारी धनाजीने आपलं दुकान बंद केलं आणि तो गुणाजीच्या दुकानाजवळ आला. गुणाजी देखील दुकान बंद करण्याच्या तयारीतच होता. धनाजींना पाहून गुणाजीला आश्चर्य वाटलं. अरे धनाजी, आज मंगळवार ना, तू देवळात कसं नाही गेलास? गुणाजीने विचारलं. त्यावर धनाजी म्हणाला, गुणाजी अरे मी तर जाणार आहेच, पण देवळात तुलाही नेणार आहे आज. अरे तू आणि मी व्यापारी, कितीही नाही म्हटलं तरी व्यापारात लांडी लबाडी करावी लागतेच. म्हणून कमाईतला थोडाफार हिस्सा देवाला अर्पण केला तर पुण्य नाही का पदरात पडणार? चल तूही चल माझ्याबरोबर. धनाजीच्या म्हणण्याला मान देऊन गुणाजी त्याच्याबरोबर देवदर्शनाला निघाला. देवळात घंटानाद होत होता. देवळाबाहेर अनेक आंधळे, पांगळे, लंगडे भिकारी भीक मागत बसले होते. धनाजी त्यांच्याकडे तुच्छतेने पाहत नैवेद्याचे नारळ, पेढे आणि हार फुलं आणण्यासाठी देवळासमोरच्या दुकानात गेला. पण गुणाजीला पुढे पाऊल टाकवेना. त्याची नजर एका कुष्ठरोग झालेल्या भिकाऱ्यावर खिळली होती. त्याचं पोट पाठीला लागलं होतं. गुणाजी धनाजीला म्हणाला, हे बघ धनाजी, तू पुढे हो, मी त्या नैवेद्याच्या पैशातून त्या गरीब माणसाला खायला आणून देतो. धनाजींनी गुणाजीला खूप सांगितलं, चल रे त्या भिकाऱ्यांच्याकडे कशाला लक्ष देतोस? पण गुणाजी मात्र आपल्या निश्चयापासून ढळला नाही. शेवटी नाईलाजानं धनाजी नैवेद्य घेऊन देवळात गेला आणि गुणाजीनं खायचे काही पदार्थ आणून कुष्ठरोग्याला दिले आणि नंतर देवदर्शन घेतलं. त्यानंतर दर मंगळवारी गुणाजी धनाजीबरोबर देवळात जायचा. नैवेद्याच्या पैशातून एखाद्या गरीब भुकेल्या माणसाला तो पोटभर खायला द्यायचा आणि नंतर रिकाम्या हाताने देवाचं दर्शन घ्यायचं. इकडे धनाजी शेठ मात्र महिन्या दोन महिन्यातून देवळातल्या पुजाऱ्याकडून होम हवन करून त्यांना भरपेट जेवण, दान, दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. तर गुणाजी दर महिन्याला एखाद्या गरीब आंधळ्या बांगळ्याला त्याच्या उदरनिर्वाहासाठी नोकरी मिळवून द्यायचा. दिवसामागून दिवस गेले, अनेक वर्ष उलटली. गुणाजींनी अनेकांना उद्योग मिळवून दिले. धनाजी त्याच्या उद्योगाची नेहमीच चेष्टा करीत असे. पण गुणाजींनी आपलं काम चालू ठेवलं आणि धनाजीची देवपूजा अर्चा आणि पुजाऱ्यांना जेवण घालणं चालूच होतं. दोघंही म्हातारे झाले आणि धंद्याची जबाबदारी मुलाबाळांवर सोपवून निश्चिंत झाले. धनाजीला मरणाची भीती वाटत नव्हती. त्याला खात्री होती आपल्याला स्वर्गप्राप्तीच होणार. गुणाजी देखील आपण केलेल्या कामाबद्दल पूर्ण समाधानी होता. शेवटी दोघांवर एकाच दिवशी मृत्यूने झडप घातली. यमदूत दोघांना घेऊन यमलोकी निघाले. यमलोकी पोचले देखील यमदरबार भरला होता. समोर सिंहासनावर यमराज बसला होता. एका बाजूला यमाचा रेडा होता आणि दुसऱ्या बाजूला चित्रगुप्त बसला होता. चित्रगुप्त म्हणजे सर्वांच्या पापपुण्याचा हिशेब ठेवणारा कारकून. धनाजीला आणि गुणाजीला यमदरबारात हजर करण्यात आलं. यमराजांनी चित्रगुप्ताला दोघांच्या पापपुण्याची यादी वाचण्याची आज्ञा केली. धनाजीकडे बोट दाखवून चित्रगुप्तानी पापपुण्याची यादी वाचायला सुरुवात केली. महाराज, हा धनाजी व्यापारी असून थोडीफार लांडी लबाडी करून व्यापार करीत होता, परंतु प्रत्येक मंगळवारी न चुकता नैवेद्य अर्पण करीत होता, देवदर्शन घेत होता व महिना दोन महिन्यातून देवळातील पुजाऱ्यांना संतुष्ट करून त्यांचे आशीर्वाद घेत होता। त्यामुळे त्याचा अर्धा अधिक पाप धुवून निघाला आहे, पण उरलेल्या पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी त्याला 2 वर्ष नरकवास भोगण्याची शिक्षा द्यावी आणि नंतर पुन्हा मनुष्य जन्म। आणि मग गुणाजीकडे बोट दाखवून चित्रगुप्त म्हणाला, हा गुणाजी, हा देखील व्यापारीच, थोडीफार लांडी लबाडी करून व्यापार करणारा, पण याने कधी देवाला नैवेद्य दिला नाही, नेहमी रिकाम्या हाताने देवदर्शन घेई, देवाच्या नैवेद्याच्या पैशातून देवळाबाहेरच्या भिकाऱ्यांना खायला दे, दर महिन्याला एखाद्या भिकाऱ्याला कोणता तरी उद्योगधंदा प्राप्त करून दे। अशा तऱ्हेने त्यांनी आजवर कित्येक जणांना उद्योगधंदा मिळवून दिला, त्यामुळे त्याचं पाप केव्हाच धुवून निघालंय, पण पुण्यही इतकं प्राप्त झालेलं आहे की त्याची जीवन मृत्यूच्या चक्रातून मुक्तता झालेली आहे आणि कायमची स्वर्गप्राप्ती झालेली आहे। टाळ्यांचा कडकडाट झाला। यमराज स्वतः सिंहासनावरून खाली उतरले आणि गुणाजीला हाताला धरून स्वर्गाच्या दाराशी घेऊन गेले आणि यमदूत धनाजी शेठला नरकात घेऊन जाण्यासाठी निघाले। 2 वर्ष नरक यातना भोगण्यासाठी